नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता. रेमाल चक्रीवादळा उपरांत आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा आणि अस्तंत बंगालातल्या श्रमिक संकश्टाविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हुस्को उक्तायला. एका सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात थंय बाधित सगळ्या लोकांवांगडा आपले विचार आणि प्रार्थना आसा असं मोदी हांणी म्हळां. तांणी सध्याच्या परिस्थितीचो नियाळ घेतला आणि केंद्र सरकारान राज्यांक शक्य तितली मजत मेळटली असे आश्वासन दिला असं प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. बाधित लोकांक मदत करपा खातीर अधिकारी वावुरतात असे तांणी मुखार म्हळां. मजगती आसाम, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय आणि मिझोरामात रेमाल चक्रीवादळाक लागून उप्रासलेल्या सैमीक संकश्टान आपूण खूप चिंतीत जाला असे घरमंत्री अमित शहा हांणी म्हळां. शहा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीक हे परिस्थितीची माहिती दिली आणि प्रधानमंत्र्यांनी बाधित लोकांवांगडा आपलो तेको उक्तायला असे शहा हांणी सांगले. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात गृहमंत्र्यान त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्याकडेन उलोवन परिस्थितीचो नियाळ घेतला असे सांगले. तांणी तांकां शक्य तितली मदत मेळटली असे आश्वासन दिला. आपले प्रियजन वगडायल्ल्या लोकांवांगडा आपले विचार आसात आणि जखमी लोकांक बेगीन बरे जावपाची प्रार्थना करता. परिस्थितीचेर बारीकसाणेन नदर दवरल्या आणि अधिकारी बाधितांक शक्य तितली मदत दितात असे शहा हांणी मुखार म्हळां. बाणावलीचो जिल्हो पंचायत वांगडी अपात्र थारिल्ल्यान रित्या जाल्ल्या जाग्याखातीर 23 जूनाक पोटवेचणूक जातली. बाणावली जिल्हो पंचायत पोटवेचणुकेसयत हेर पंचायतीच्या रित्या जाल्ल्या 10 वॉर्डांखातीर 23 जूनाकूच पोटवेचणूक जातली. जिल्हो पंचायत तशीच पंचायतीखातीर मतपत्रिकेच्या आधारान मतदान जातले. 23 जूनाक मतदान जाल्ल्या उपरांत 24 जूनाक मतमेजणी जावन निकाल जाहीर करतले. 23 जूनाक सकाळी 8 ते सांजे 5 मेरेन मतदान जातले. जिल्हो पंचायत तशीच पंचायत पोटवेचणुकेखातीर जिल्हाधिकाऱ्यांनी वेचणूक अधिकारी म्हणून नेमणूक केल्या. पंचायतीखातीर संबंधित म्हालाचे मामलेदार वेचणूक अधिकारी असतले. जिल्हो पंचायतीखातीर उमेदवारांक 5 लाख रुपया मेरेन खर्चाची मर्यादा आसा. पंचायतीखातीर उमेदवारांक चडांत चड 40,000 रुपया खर्च करपाक मेळटले. वेचणुकेखातीर 5 जूनासावन 12 जून मेरेन उमेदवारी अर्ज स्विकारतले. 13 जूनाक उमेदवारी अर्जांची छाननी जातली. उमेदवारांक 14 जूनाक आपले उमेदवारी अर्ज फाटी घेवपाक मेळटले. नुस्त्याच्या दात्यांची जतनाय करपा खातीर दर वर्साप्रमाण नुस्तेमारी खात्यान अंदूय 2 म्हयन्याखातीर नुस्तेमारी बंदीची घोषणा केल्या. आयज सावन ते 31 जुलै मेरेन ही बंदी आसतली. नुस्तेमारी बंदी आसली तरी पारंपारीक होडी वा बोटीन म्हळ्यार 10 HP मोटरीन नुस्तेमारी करपाक मेकळीक आसतली. मेकॅनिकल ट्रॉलर हाच्या आधारान मात नुस्तेमारी करपाक मेळची ना अशें नुस्तेमारी खात्यान अधिसुचोवणेंत स्पष्ट केलां. पावसाच्या पयल्या 2 म्हयन्यांत बऱ्याच जातीचे नुस्तें तांतयां घालतात. ट्रॉलरान नुस्तेमारी जाली जाल्यार ती नष्ट जावन नुस्त्याचें उत्पादन उणें जावपाची भिरांत आसता. हाका लागून जून आनी जुलै हे 2 म्हयने ट्रॉलराच्या आधारान नुस्तेमारीचेर बंदी घालता. नुस्तेमारी खातें दर वर्सा अधिसुचोवणी जारी करून ही बंदी जाहीर करता. गोंय शालांत मंडळाची 10वीची पुरवण परिक्षा 18 जूनाक सुरू जातली. या परिक्षेचे अंतरीम वेळापत्रक जाहीर झालां. 18 जूनाक इंग्लीश, 19 जूनाक हिंदी अशा सगळ्या मुखेल 6 विषयांची आणि स्किल विषयांची परिक्षा 28 जूनाक सोपतली. प्रात्यक्षिक परिक्षा 11 जूनाक जातली. मजगती या परिक्षेखातीर अर्ज स्विकारपाची प्रक्रिया सुरू झाल्या. 7 जून मेरेन हे परिक्षा अर्ज स्विकारतले अशें गोंय शालांत मंडळान कळीत केलां. 10वीची पुरवण परिक्षा उत्तर आणि दक्षिण अशा 2 परिक्षा केंद्रांनी जातली. उत्तरेत जनता हायस्कूल म्हापसा आणि दक्षिणेत होली स्पिरिट हायस्कूल मडगाव अशी ही 2 केंद्रां आसात. दर दिसा दनपारा 2 वरांचेर पेपर सुरू जातले. दनपारा 1 वरां मेरेन सगळ्या विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्राचेर हजर रावचे असे गोंय शालांत मंडळान कळीत केलां. जलशक्ती मंत्रालयान देशातल्या या क्षेत्रात उच्च शिक्षण घेवपी विद्यार्थ्यांखातीर जनसंवाद इंटर्नशीप कार्यक्रम जाहीर केला. इंटर्नशीप कार्यावळीतल्यान वेचून काढिल्ल्या उमेदवारांक जलशक्ती मंत्रालयाच्या खाला उदक संसाधन, न्हय उदरगत आणि गंगा कायकल्प खात्याखातीर काम करपाची संद मेळटली. ज्या विद्यार्थ्यांनी मास कम्युनिकेशन, पत्रकारिता किंवा संबंधित क्षेत्रातली पदवी पूर्ण केल्या वा खंयच्याय मान्यताप्राप्त महाविद्यालयातल्यान वा विद्यापीठातल्यान ह्या वयल्या म्हळ्यार पीजी वा डिप्लोमा करपी विद्यार्थी या इंटर्नशीपाखातीर पात्र आसात. इंटर्नशीपाचो काळ 6 ते 9 महिने आसतलो. दर म्हयन्याक 15,000 रुपया मानधन आणि इंटर्नशीप कार्यावळ यशस्वीपणान पुराय जातकच वेचून काढिल्ल्या उमेदवारांक इंटर्नशीपाचे प्रमाणपत्र दितले. अर्ज करपाची निमणी तारीख 29 जून आसा. इंटर्नशीपाखातीर अर्ज करपी इच्छुकांनी जलशक्ती मंत्रालयाच्या अधिकृत संकेतथळाक भेट दिवची. दूधसागर धबधबो 1 जूनासावन पर्यटकांच्या येरादारी खातीर बंद आसतलो तसो आदेश उत्तर गोंय रानजीव पर्यावरण आणि पर्यटन विभागाचे उपरान संरक्षक हांणी जारी केला. भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान, मुलेचो दूधसागर घसघसो, पर्यटन सर्किट वाहनांची येरादारी खातीर बंद उरतलो अशें ह्या आदेशात मुखार म्हळां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.